पहिले शमुएल अध्याय 24. असे झाले, शौल पलिष्ठ्यांचा पाठलाग सोडून माघारी आल्यावर त्यास कोणी सांगितले की दाविद एन गेदीच्या रानात आहे. तेव्हा शौल सर्व इस्रायलातून निवडलेल्या 3,000 मनुष्यास घेऊन रान बकऱ्याच्या खडकावर दाविदाचा व त्याच्या मनुष्यांचा शोध करायला गेला आणि तो मेंढवाड्याजवळ रस्त्यावर आला. तेथे एक गुहा होती, तिच्यात शौल शौचास गेला आणि दाविद व त्याची माणसे त्या गुहेच्या अगदी आतल्या भागात बसली होती. तेव्हा दाविदाच्या मनुष्यांनी त्यास म्हटले, परमेश्वराने तुला सांगितले की पहा, मी तुझा शत्रू तुझ्या हाती देईन आणि तुला जसे बरे दिसेल तसे तू त्याचे करशील. तो हाच दिवस आहे, पहा. मग दाविदाने उठून शौलाच्या वस्त्राचा काठ हळूच कापून घेतला. त्यानंतर असे झाले की दाविदाचे मन त्यास टोचू लागले, कारण त्याने शौलाचे वस्त्र कापून घेतले होते. आणि त्याने आपल्या मनुष्यास म्हटले, मी आपल्या धन्यावर परमेश्वराच्या अभिषिक्तावर आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वराने माझ्याकडून घडू देऊ नये, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे. असे बोलून दाविदाने आपल्या मनुष्यांना धमकावले आणि त्यांना शौलावर हल्ला करण्याची परवानगी दिली नाही. मग शौल उठून गुहेतून निघून वाटेने चालला. नंतर दाविदही उठून गुहेतून निघाला आणि शौलाच्या पाठीमागून हाक मारून बोलला, हे माझ्या प्रभू राजा. तेव्हा शौलाने आपल्या मागे वळून पाहिले आणि दाविद आपले तोंड भूमीस लावून नमला. मग दाविदाने शौलाला म्हटले, पहा, दाविद तुझे वाईट करायला पाहतो असे लोकांचे बोलणे ते तुम्ही कशाला ऐकता? पहा, आज तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले की परमेश्वराने गुहेत आज तुम्हास माझ्या हाती दिले होते. तुम्हास जीवे मारावे असे कोणी मला सांगितले, पण मी तुम्हास सोडून दिले. मी बोललो की मी आपला हात माझ्या प्रभूवर टाकणार नाही, कारण तो देवाचा अभिषिक्त आहे. आणखी माझ्या बापा, पहा, माझ्या हातात तुमच्या वस्त्राचा काठ आहे, तो पहा, कारण मी तुमच्या वस्त्राचा काठ कापला आणि तुम्हास जीवे मारले नाही. यावरून माझ्या ठाई दुष्टाई किंवा फितुरी नाही आणि जरी तुम्ही माझा जीव घ्यायला पाहता तरी मी तुमच्या विरुद्ध पाप केले नाही याची खात्री करून पहा. माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये परमेश्वर न्याय करो. माझा सूड परमेश्वर तुमच्यावर उगवो, परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही. दुष्टापासून दुष्टाई निघते अशी पुरातन लोकांची म्हण आहे, परंतु माझा हात तुमच्यावर पडणार नाही. इस्रायलाचा राजा कोणाचा पाठलाग करण्यास निघाला आहे? कोणाच्या पाठीस आपण लागला आहात? एका मरण पावलेल्या कुत्र्याच्या, एका पिसवेच्या? यास्तव परमेश्वर न्यायाधीश होऊन माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये न्याय करू. हे पाहून तो माझा वाद करू आणि तुमच्या हातून मला सोडवो. असे झाले की दाविदाने शौलाशी हे बोलणे संपवल्यावर शौल म्हणाला, माझ्या मुला दाविदा, ही तुझी वाणी आहे काय? मग शौल गळा काढून रडला आणि तो दाविदाला म्हणाला, माझ्यापेक्षा तू अधिक न्यायी आहेस, कारण तू माझे बरे केले आहेस, परंतु मी तुझे वाईट केले आहे. तू माझ्याशी चांगले वर्तन करतोस हे तू आज उघड केले आहे, कारण परमेश्वराने मला तुझ्या हाती दिले होते तेव्हा तू मला जीवे मारले नाही. कोणा मनुष्यास त्याचा वैरी सापडला तर तो त्यास चांगल्या रीतीने वाटेस लावील काय? तर तू आज जे माझे बरे केले त्याबद्दल परमेश्वर तुला उत्तम प्रतिफळ देवो. आता पहा, मी जाणतो की तू खचित राजा होशील आणि इस्रायलाचे राज्य तुझ्या हाती स्थापित होईल. म्हणून आता तू माझ्याशी परमेश्वराची शपथ वहा की तू माझ्या मागे माझे संतान नाहीसे करणार नाहीस आणि माझ्या वडिलांच्या कुळातून माझे नाव नष्ट करून टाकणार नाहीस. तेव्हा दाविदाने शौलाशी शपथ वाहिली. मग शौल घरी गेला आणि दाविद व त्याची माणसे गडावर चढून गेली.